सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुबह हिट्स 3.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. मी तुम्हाला बघाशी डॅम्स मध्ये आपल्या पाण्याची पातळी कशी वाढली आणि सगळे चार आपले पुण्याचे मुख्य डॅम्स घेतले तर 30% पाणी आहे, एवढा स्टॉक आहे आणि मागच्या वर्षी याच टाइमला जेवढा होता त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर पुढचे 6 दिवस पुण्यामध्ये इंटरमिटंटली का होईना पण पाऊस चालू राहणार आहे आणि त्यामुळे टेम्परेचरसुद्धा आत्ता जे काही कमी आहेत तसेच राहणार आहेत. तर पुढचे 6 दिवस पाऊस पडणार आहे. मी आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला, जी काही तयारी वगैरे करायची असेल ती आत्ताच करून घ्या. कवी आपण जस्ट बिट काय वाजवावं तुमच्यासाठी कधी कधी सकाळी सकाळी कळत नाही. हां, हे हा जो पिक्चर आहे ग्रेट ग्रँड मस्ती, बरोबर ना ते? ग्रेट ग्रँड मस्ती, याचे आपण ऑफिशियल रेडिओ पार्टनर्स आहोत या पिक्चरचे, सिनेमाचे, आणि त्यामुळे बरीचशी गाणी ही सगळ्यात आधी तुमच्यासाठी आणली होती. सो शर्ज वन फ्रॉम द सेम मूव्ही. काय 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 म्हण काय काय बोलताय बाई तुम्ही, काही कळत नाही मला सकाळी सकाळी. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.